समास 10 गुणभूत निरूपण. संपूर्ण विश्व पंचमहाभूतांचे बनले आहे. ती वास्तविक परस्पर विरोधी गुणधर्माची आहेत, तरी आत्मारामाच्या सत्तेने ती कशी एकमेकाला पूरक बनतात आणि त्यांच्यामुळे जीवन कसे सुरळीत चालते ते सुरेखरितीने सांगितले आहे. आणि म्हणूनच आपल्यामध्ये असणाऱ्या अंतरात्म्याची उपासना केली पाहिजे. ज्याला उपासनेने अंतरात्मा कळतो त्यालाच त्याचे कर्तेपण ध्यानात येते. आणि म्हणून नेहमी त्या सामर्थ्यवानाचा आश्रय घ्यावा, त्याचेच भजन चिंतन मनन करावे, ज्यामुळे माणसाला परमार्थ साधतो. श्रीराम. पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेली या मग काय आहे. श्रोता वक्तया सबोले, भूतांचे महिमे वाढविले, आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी. अंतरात्मा पाचवे भूत, त्रिगुण त्याचे अंगभूत, सावध करूनिया चित्त बरे पाहे. भूत म्हणजे जितुके झाले, त्रिगुण झाल्यात आले, इतुकेन मूळ खंडले आशंकेचे. भूतान वेगळे काही नाही, भूत जात हे सर्वही, एका वेगळे एक काही घडे चिना. अवघे वर्मासी वर्म केले, तरीच एवढे फापावले, देहे मात्र तितुके झाले वर्मा करिता. अवघे शीतळची असते, तरी प्राणी मात्र मरोनी जाते, अवघ्या उष्णेची करपते सकळ काही. म्हणून केला प्रजन्य काळ, थंड झाले भूमंडळ, पुढे उष्ण काही शीतळ, शीतकाळ जाणावा. शीतकाळे कष्टले लोक, करपोन गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचे. त्याही मध्ये प्रातःकाळ, माध्यान्न काळ, सायंकाळ, शीतकाळ उष्ण काळ निर्माण केले. ऐसे एका मागे एक केले, विलेने मस्त लाविले, येणे करिता जगले प्राणी मात्र. नाना रसे रोग कठिण, म्हणून औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. महिमा कोणाचा सांगावा, झाला कर्दमुची अवघा, वेगवेगळू निवडावा कोण्या प्रकारे. परंतु बोलिले काही एक, मनास कळावया विवेक, जनामध्ये तार्किक लोक समजती अघवे. अवघे समजले हे घडेना, शास्त्रा शास्त्रासी पडेना, अनुमाने निश्चय होयेना काही एक. आत्मा नसता येती मरणे, आत्म्या विणकैचे जिणे, बरा विवेक समजणे अंतर्यामी. समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्या विणकैचे, कोणी एके जगदीशाचे भजन करावे. उपासना प्रगट झाली, तरी हे विचारणा कळली, या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. समर्थाची नाही पाठी, तया सफलताच कुटी, या कारणे उठा उठी भजन करावे. भजन साधन अभ्यास, येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास दावा श्रीराम। दशक 16 समाप्त।